आप जिस व्यक्ति को कॉल कर रहे हैं वो इस समय किसी अन्य कॉल पर व्यस्त हैं। कृपया होल्ड करें या बाद में फिर से कॉल करें।
द पर्सन यू हैव कॉल्ड इज स्पीकिंग।
हेलो
हेलो
हेलो आरे मीना तुमसे को अत्या चंद के वार्मिंग टेबल को चिन सब ने नंगबो को इन्फॉर्म कर हबम ओ
वा टॉक कर हन बंग बत तुम दा लिसिफ मैडम
ओ वे 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 खाना कर बने बिसम को जे लगा मच पेजक बलन को देन ने दाल ना ने
ओ दे 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 मैडम दे दे
दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे द